2000 FM, the many voices of multicultural Australia. Stand by for the next program. Broadcasting in Marathi.
आकाशवाणी सिडनीच्या 98.5 MHz FM 2000 या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात मी शरद कानिटकर आपणा सर्वांचे स्वागत करतो. आज आहे मंगळवार दिनांक 5 जुलै 2022 तथा आषाढ शुद्ध षष्ठी शके 1944. आजचे आपले प्रायोजक बघूया.
अशी पटापट गम्मत आमा सांगील का
या टाकी खाली दडलय का या बरणी मागे हलतय काय
मंडळी. आपल्या घरात अनेक जीव जंतू आणि कीटक वावरत असतात. घरातल्या बॅकयार्ड मधल्या पाण्याच्या टाकीखालचे स्पायडर्स असोत, टर्माइट असोत किंवा स्वयंपाकघरातल्या लोणच्याच्या बरणी मागचे कॉकरोचेस यांचा नायनाट करण्यासाठी अगदी भरवशाचा उपाय म्हणजे सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. जनरल पेस्ट कंट्रोल, प्री परचेस पेस्ट अँड बिल्डिंग इन्स्पेक्शन, टर्माइट इन्स्पेक्शन, ट्रीटमेंट अँड केमिकल टॉपअप, डोमेस्टिक अँड कमर्शियल ट्रीटमेंट करता आजच संपर्क करा सर्जेराव पाटील आणि त्यांच्या टीमला. फोन नंबर आहे 0430-583-588 आणि आता सांगा कुठे आहेत ते उपद्रवी कीटक.
सांगा मंडळी, सांगा सांगा.
या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीड ला विकून टाक.
पण कसं?
आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 kW सोलर सिस्टीम बसवून
मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
आपल्या सर्व प्रॉपर्टी सेल अँड परचेस, बिझनेस सेल अँड परचेस, कमर्शियल लीज आणि अशा सर्व कन्व्हेयन्सिंग संदर्भातील योग्य सल्ला व मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा सिद्धिक कन्व्हेयन्सिंगच्या सौ शिवानी लाड यांना. त्यांचा मोबाईल नंबर आहे 0406-333-121.
आजच्या या सर्व प्रायोजकांचे मनपूर्वक आभार. आजच्या कार्यक्रमाचे संयोजक आहेत श्री श्रीहरी वेल्लाळ. धन्यवाद श्रीहरी. आपण हा कार्यक्रम आकाशवाणी सिडनीच्या ॲपवरून कधीही ऐकू शकता. आकाशवाणी सिडनी या नावाचे ॲप आपण डाउनलोड करून आत्ताचा कार्यक्रम ऐकून आपल्या प्रतिक्रियाही देऊ शकता. हे वर्ष आकाशवाणी सिडनीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. 97 साली सुरू झालेला हा रेडिओ आपली 25 वर्ष पूर्ण करत आहे. साधारण 2600 कार्यक्रमाचे प्रसारण आपण केले. यामध्ये कार्यक्रमाचे संयोजन, कार्यक्रम सादर करणारे, वृत्तविशेष सादर करणारे, सिडनी डायरी सादर करणारे, पुण्याहून येणाऱ्या मराठी बातम्या आणि हे सर्व आयोजनासाठी असणारी व्यवस्थापनातील सदस्य अशा या सर्वांचा आणि आपलाही म्हणजे श्रोते म्हणून सहभाग होताच आणि आहे. अनेक प्रकारची कामे यात गुंतली आहेत आणि होती आणि आहेत. कार्यक्रमाचे प्रसारण, त्यात मनोरंजन हवे, माहिती हवी, बातम्या हव्यात, सामाजिक प्रश्नांचे भान ठेवून ते कार्यक्रमात कसे यावेत आणि आपल्या श्रोत्यांना याची माहिती मिळावी हाही प्रयत्न असतो. आणि यासाठी सिडनीमधील बहुसंख्य मराठी लोक सहभागी झाल्याने 25 वर्षाची वाटचाल यशस्वीरित्या करू शकले आहेत आणि पुढेही करतील. पुढील काही कार्यक्रमामधून पडद्यामागील आणि प्रत्यक्ष कार्यक्रम सादर करणारे यांच्याबरोबर मी गप्पा मारणार आहे आणि मारत होतो. अनेक काही कार्यक्रम झालेली आहेत, आपण ऐकलेली आहेत. अनेक वेळा वेगळ्याच प्रसंगांना तोंड द्यावे लागते, तसेच काही वेळा काही अनपेक्षित विनोदही घडतात. याविषयी आपण अनुभवाचे बोल त्यांच्याकडून ऐकणार आहोत. 25 वर्ष या वाटचालीमध्ये तुमचा काही अनुभव असेल तर जरूर मला संपर्क करा, आपण तो श्रोत्यांपर्यंत पोहोचूया. येत्या रविवारी 10 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे, या निमित्ताने आपण काही अभंग ऐकणार आहोत. यातला एक अभंग ऐकूया आणि त्यानंतर वृत्तविशेष.
ज्ञानेश्वरांच्या सहवासानं नामदेवांची भक्ती डोळस झाली आणि नामयाचा प्रेमा पाहून ज्ञानदेवांचं ज्ञान करुणेनं ओलावलं. कीर्तनरंगी नाचणाऱ्या भक्तराज नामदेवाला मध्येच एका वारकऱ्यानं विचारलं, नामदेवा तुला कसा रे हा पांडुरंग पावला, आम्हाला सांग की तुझं रहस्य. टाळ मृदंगांचा गजर चालू असतानाच नामदेवानी हसून सांगितलं, अरे जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी संसारी घालो त्याचा दास, जन्मोनी संसारी घालो त्याचा दास, जन्मोनी संसारी घालो त्याचा दास, जन्मोनी संसारी घालो त्याचा.
नमस्कार श्रोते हो, मी मेधा जावडेकर सादर करणार आहे वृत्तविशेष. यात आपण घेणार आहोत काही ताज्या घडामोडींचा आढावा आणि नंतर एखाद्या विषयावर रंजक अशी माहिती मी आपल्याला देईन. मागील आठवड्यात सिडनी आकाशवाणीवर सादर झालेल्या कार्यक्रमांबद्दल आपला अभिप्राय कळवणारे श्रोते आहेत देवकी बापट खेर, राजन रिसबुड, पराग रानडे आणि प्रीती पत्की. सर्वांचे मनःपूर्वक आभार. या सदराची सुरुवात मी ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगातील काही ओळी म्हणून करते. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग रूढी आणि परंपरेच्या घट्ट साच्यात अडकलेल्या त्या काळातील समाजात ज्ञानेश्वर माऊलींच्या मातापित्यांना सुखाचा संसार करता आला नाही आणि ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या भावंडांनाही सुखाचं बालपण अनुभवता आलं नाही, तरीही ज्ञानेश्वर माऊली या ओळी लिहू शकले. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदी भरीन तिन्ही लोक. विश्वाचा आर्त मनी उमटलेल्या त्या माऊलीनं तथाकथित धर्मांना आव्हान देत समाज मनाला आध्यात्मिक बळकटी दिली. या आणि अशा कित्येक संतांना थोड्याफार फरकाने समाजात त्रास अनुभवावा लागला, पण तरीही त्या विश्व चैतन्यात भिजलेल्या त्यांच्या जीवनांनी कित्येक जीवने उजळून टाकली आणि अगदी कित्येक पिढ्यांपर्यंत. कधी भक्ती मनात रुजवून, तर कधी पारंपरिक विचारचक्राला एक वेगळीच गती आणि दिशा देऊन. त्यांचे कित्येक विचार कालातीत आहेत, कारण काळ बदलला तरीही माणसाचं आयुष्य गुंतागुंतीचे करणारे मनातील रिपूही अनादिकालापासून मानवाची सोबत करीत आहेतच. संतांनी मांडलेल्या याच विचारांना आजच्या काळात परत एकदा उजाळा देणार आहोत जुलैपासून सुरू होणाऱ्या आपल्या मालिकेमधून आनंदे भरीन तिन्ही लोक. 19 जुलैपासून सुरू होणारी ही मालिका दर महिन्याच्या 3 मंगळवारी प्रसारित होईल. आता वळूया आजच्या बातमीपत्राकडे. NSW मध्ये सतत कोसळणाऱ्या पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. 30,000 अधिक लोकांना फ्लड वॉर्निंग मिळाली आहे. त्यांनी या परिस्थितीत ड्रायव्हिंगचा धोका पत्करू नये असे आवाहन ऍक्टिंग डेप्युटी कमिशनर निकोल यांनी केले आहे. पुरात अडकलेल्या लोकांसाठी बचाव कार्यही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शाळेच्या सुट्ट्यांमुळे सिडनी विमानतळावर बरीच गर्दी आहे. डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल टर्मिनल्सवर प्रचंड रांगा लागल्याने काही प्रवासी चेक इन करण्यासाठी जवळजवळ 2 तास प्रतीक्षा करत होते असं चित्र होतं. काल सोमवारी प्रीमियर डोमिनिक यांनी एक घोषणा केली की त्यांचे सरकार रेल, ट्राम आणि बस युनियन म्हणजे RTBUच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करतील, जेणेकरून रेल्वे युनियनद्वारे पुन्हा एकदा रेल्वे सेवा विस्कळीत केली जाणार नाही. सरकार आणि रेल्वे युनियन यांच्यातील वाटाघाटी फिसकटल्याचे चित्र समोर येत आहे. कोविड रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता कोविड तज्ज्ञांनी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन्सना मास्क वापरण्यासंबंधी सुचवले आहे. गेल्या आठवड्यात कमीत कमी 2 लाख लोक कोविड बाधित होती. आरोग्यमंत्री मार्क बटलर यांनी ही कोविडची 3री लाट असण्याची शक्यता वर्तवली आहे. सोशल मीडिया साईट टिकटॉकने अमेरिकेत अशी कबुली दिली की अमेरिकन युजर्सचा डेटा चीनमध्ये ऍक्सेसिबल होता. आता ऑस्ट्रेलियन युजर्सच्या डेटा सिक्युरिटीबद्दलही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. लिबरल सिनेटर जेम्स पीटरसन यांनी टिकटॉक कंपनीला ऑस्ट्रेलियन युजर्सच्या डेटा सिक्युरिटीबद्दल माहिती देण्यास सांगितले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र समाप्त होते आणि आता वळूया आपल्या पुढच्या भागाकडे. आकाशवाणी आणि सुधीर फडके, गीत रामायण यांचं एक वेगळंच नातं आहे. आपण आजच्या भागात सुद्धा सिडनी आकाशवाणीला झालेली 25 वर्ष आणि तो प्रवास याबद्दल माहिती घेणारच आहोत. तर त्यानिमित्ताने मला जुन्या काळातील एक किस्सा सांगावा असं वाटतो, जो स्वतः सुधीर फडके म्हणजे बाबूजी यांनी सांगितला होता. हा किस्सा आहे 1938 मधला. 1938 मध्ये कोल्हापूरला HMV कंपनी आली होती नवीन गायकांच्या शोधात. तेव्हा बाबूजींना गायला सांगितलं. गंमत म्हणजे पूर्वी मेणाच्या रेकॉर्ड्स असायच्या. तेव्हा माईकवर गाण्याचा बाबूजींना अनुभव नव्हता. जरा जोरात गायलं की त्या रेकॉर्डला खड्डा पडायचा. अशा 7-8 रेकॉर्ड्स फुकट गेल्या. त्यामुळे तिथे जे रेकॉर्डिस्ट होते माधवराव माळगावकर ते म्हणाले, फडके तुम्ही रेकॉर्डिंगचा अभ्यास करा की आपण किती आवाज लाऊड ठेवायला हवा, कुठे कमी करायला हवा, बॅलन्स रेकॉर्ड करून आपल्या आवाजातून कसं प्रोजेक्शन व्हायला हवं ते पहा. बाबूजी म्हणायचे, मी माळगावकरांचा कृतज्ञ आहे, त्यांनी मला योग्य मार्गदर्शन केलं. दुसऱ्याचं मोठेपण मान्य करण्याचा मनाचा मोकळेपणा आणि मोठेपणाही बाबूजींजवळ होता. त्यानंतरच्या अभ्यासाने बाबूजींनी गायक आणि संगीतकार म्हणून जी सुरुवात केली ती सर्व परिचित आहेच. रेडिओवर कार्यक्रम सादर करण्यासाठी आपल्याला जर काही प्रशिक्षण घ्यायचं असेल किंवा आपल्याला त्यामध्ये अजून काही प्रगती करायची असेल तर त्यासाठी काही क्लास असतो का? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे हो. आणि मी तुम्हाला आज ह्या आगळ्या वेगळ्या क्लासबद्दलच सांगणार आहे. त्या क्लासचं नाव आहे रेडिओ प्रोग्राम प्रेझेंटेशन मास्टर क्लास. उज्ज्वला बर्वे शिकवणार आहेत. आकाशवाणी सिडनीची पहिली 20 वर्ष उज्ज्वला यांच्या आवाजातलं पुण्याहून येणारं बातमीपत्र आपण ऐकत होतो. बातमीपत्र आणि आता हे सदर उज्ज्वला यांनी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं अनेक वर्ष सादर केलं. उज्ज्वला यांनी आकाशवाणी दिल्ली पुणे इथंही काम केलं आहे. रेडिओ हा विषय त्या विद्यापीठात शिकवतात, म्हणून आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की रेडिओच्या कार्यक्रमात वैविध्य कसं आणायचं, त्यासाठी लिहायचं कसं आणि बोलायचं कसं. प्रभावी निवेदन आणि सादरीकरणासाठी ही कार्यशाळा उत्तम संधी आहे. कार्यशाळा होणार आहे डॉक्टर विजय जोशी यांच्या घरी. ऍड्रेस आहे 7 बॅन्युअल कोर्ट, वॅटल ग्रुप, NSW 2173. ही कार्यशाळा होणार आहे 23 जुलै 2022, या दिवशी शनिवार आहे. वेळ असणार आहे 10:30 ते 12. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी तुम्ही प्रीती पदकी यांना कळवू शकता 20 जुलैच्या आधी. त्यांचा नंबर लिहून घ्या 0469412502. याबरोबरच आजचे वृत्तविशेष समाप्त करते. भेटूया पुढच्या मंगळवारी. धन्यवाद.
धन्यवाद मेधा. मी शरद कानेटकर पुन्हा एकदा आकाशवाणी सिडनी 98.5 MHz FM रेडिओ 2000 या केंद्रावर आपण सर्वांचे स्वागत करतो. आज माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत कार्यक्रमाचे संयोजक श्री श्रीहरी वेला. आणि आजच्या कार्यक्रमात आकाशवाणी सिडनीच्या कामात गेली अनेक वर्षे ज्यांनी काम केले आणि काम करत आहेत त्यांच्याबरोबर ज्यांनी कोषाध्यक्ष, सचिव, अध्यक्ष, EC मेंबर म्हणून काही जबाबदारी सांभाळली होती यांच्याबरोबर काही वेगवेगळ्या विषयावर मी आता गप्पा मारणार आहे आणि त्यांच्याकडून त्यांचे अनुभव आपण ऐकून घेणार आहोत. आज या कार्यक्रमात स्वागत करत आहे भूषण मुल्लेरकर, हेमचंद्र सूर्यवंशी आणि पराग रानडे यांचे. मंडळी, आपण आपल्या आठवणी जागा करणार आहोत, तर प्रथम तुमचं मी स्वागत करतो स्टुडिओमध्ये आणि लगेचच आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. हेमचंद्र, सिडनीमध्ये कधी आलात प्रत्यक्ष, इथं वास्तव्य सुरू कधी?
2004 सिडनीत आलो. बर. आणि आल्यावर 3 महिन्यात म्हणजे 2005 सुरुवातीलाच आकाशवाणी रेडिओवर काम करायला.
3 महिन्यातच? बर.
वा. म्हणजे जेव्हा कळालं की अरे असं आहे आकाशवाणी सिडनी रेडिओ, आणि माझे 1-2 मित्र होते त्यांनी सांगितले की अरे तुला जर का वेळ असेल, आणि सुरुवातीला वेळ होता
हो,
आणि वेळ होता त्यापेक्षा काहीतरी टेक्निकल गोष्टी शिकायला मिळतील असं तो म्हटला पॅनल ऑपरेशनच्या बाबतीत.
बरोबर.
म्हणजे कार्यक्रम करायचा आहे त्यावेळेला अजिबात डोक्यात नव्हतं, आणि त्या दृष्टीने मी रेडिओकडे बघितलं पण नाही त्यावेळेला. पण काहीतरी काम करायची संधी मिळते आणि थोडंसं एक नेटवर्किंग आपल्याला वाढवायचं असतं. बरोबर आहे. आणि मला 100% गॅरंटी होती की इथे तुम्ही एकदा अटॅच झाले रेडिओला की तुमचं नेटवर्किंग पण वाढेल इथे आणि बऱ्याच लोकांच्या ओळख्या होतील. आणि बेसिक उद्देश हाच आहे मागचा. आणि दुसरं की टेक्निकल गोष्टी शिकायची आवड आहे या दिवस ना, त्याच्यामुळे मजा केली. म्हणजे आय रिअली एन्जॉय.
म्हणजे मला तुझं नाव कधी पहिल्यांदा रोहिणीकडून कळलं. रोहिणीला तू ऑफिसमध्ये गेल्यानंतर विचारलंस की बा अरे इथं काय, म्हणजे काय कम्युनिटी काय वगैरे वगैरे. म्हणजे तुझा हा जो काही स्वभावच आहे, हा बोलणं हा भाग आहे, आणि त्यातून माहिती काढून घेणं आणि त्यातून पुढे आपल्याला काय करता येईल याचा विचार हा खूप महत्वाचा आहे.
आता हे पण मी विसरलो होतो खरं. बरोबर आहे. पण येस, रोहिणीताई ह्या माझ्या पहिल्या खरं त्या दृष्टीने त्यांच्याशी ओळख झाली. आणि ती कशी ओळख झाली, दॅट इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. मी सप्टेंबरमध्ये आलो आणि महिनाभर नोकरी मिळाली नाही, ते शोधत होतो. आणि ते रायडल वेअरला एक सरसल इंडस्ट्रीज म्हणून तिचं नाव, हेल्स ग्रुपचं, ते तुमच्या अंडर सी साठी जे केबल असते ना, तर त्या फायबर ऑप्टिक केबल ते त्यावेळेला बनवायचे. आणि तिथे मी एक सुरुवातीला एक कॅज्युअल जॉब मला मिळाला तिथे. आणि मग तिथे यांची ओळख झाली की काहीतरी आम्ही लंच टेबलवर असताना त्यांनी तो आवाज ऐकला मराठी. मी काहीतरी कोणाशी तरी बोलत होतो तिथे फोनवर आणि ते म्हटल्यावर तुम्ही मराठी का, म्हटलं हा. मग मी तशी आमची सुरुवात झाली.
खूप छान.
इट वॉज इंटरेस्टिंग.
हो. भूषण, तुमचं कधी सिडनीमध्ये आगमन झालं?
1991 शरद, वन ऑफ द ओल्ड टायमर्स ऑब्विसली. पण आकाशवाणीवर काम मी माझ्या आठवणीत साधारण 2010 चालू केलं. आणि त्याचं कारण म्हणजे ऑस्ट्रेलियात आल्यानंतर सगळं जग मी एम्प्लॉयरच्या खर्चाने फिरलो.
अरे
दोन तीन वर्ष अमेरिकेत राहिलो.
सिडनीमध्ये मुक्काम तुझा कमीच होता.
कमी होता. सो 2010 वॉज द फर्स्ट इयर जेव्हा मी ऍक्च्युली सिडनीत प्रॉपर राहिलो. त्याच्याही आधी 6 महिने मी ॲडलेडला होतो आणि नंतर आलो. आणि आकाशवाणीचं हे म्हणजे आपला सगळ्यांचा मित्र दीपक बापट. दीपकचा एकदा संध्याकाळी फोन आला. हे असे फोन संध्याकाळीच येतात की अरे आकाशवाणीवर कार्यक्रम किंवा हे करायचं, आकाश पॅनल ऑपरेशन किंवा प्रोग्राम करायचं हे आहे का. कारण ते जनरली आमच्या मित्रांमध्ये हे झालेलं की मी आता प्रॉपर आलेलो आहे. आणि आवड तर होतीच, पण जेव्हा दीपकचा फोन आला की डॉक्टरांनी विचारलंय वगैरे, म्हटलं करीन मी. पण तेव्हा कार्यक्रम करायचा म्हणजे काय याचं काहीही ज्ञान नव्हतं. म्हणजे मराठी वाचन होतं, साहित्य आवडत होतं, भाषा जबरदस्त आवडते मलाही. पण प्रोग्रॅम करायचा म्हणजे काय, म्हणजे स्टुडिओ हा कधी बघितलेलाच नव्हता. तर त्या ह्यांनी हे झालं. आणि मग 2010 ते 2014 अशी 5 वर्ष मी काम केलं. हेमचंद्र त्यातले मला वाटतं 3 वर्ष होता त्याच्या अध्यक्षतेखाली. संदीप निजाम
शब्द आवडला मला, त्याच्या अध्यक्षतेखाली.
संदीप निजामपूरकर, अलका देशपांडे असे सगळे दिग्गज लोक. आणि 2014 साली मी अध्यक्ष होतो. सो अशी ती. आणि तेव्हा मी आणि हेमचंद्रने भरपूर कार्यक्रम केले म्हणजे दोघांचं ऑलमोस्ट ते पार्टनरशिप जशी असते तशी. आणि ते झालं. आणि मग नंतर पुढचेही कार्यक्रम थोडे केले 2014 नंतर. आता नवीन नवीन लोक आली आहेत, सो खूप बरं वाटतं. प्रत्येकाची वेगळी शैली असते त्यामुळे ऐकायला बरं वाटतं.
अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. पराग, तू कधी आला सिडनीमधून? आगमन कधी झालं आणि आकाशवाणीचा संबंध कसा काय आला?
सर्वप्रथम शरद, खूप छान प्रोग्राम तुम्ही सादर करताय,
त्याच्याबद्दल
तुमचे धन्यवाद. मी आलो 1998 पण सुरुवातीच्या काळात फारशी कोणाशी ओळख नव्हती. मोहनशी होती, कारण ते एक्स टेलको, त्याच्यामुळे थोडीशी ओळख झाली. आणि अल्काटेलमध्येच नोकरीला होतो. पण हळूहळू इथं जसं बाकीच्या ओळखी वाढत गेल्या तसं एकदा म्हणजे आकाशवाणीवर जॉईन झालो थोडासा उशिरानेच 2012-13 पण ते सुद्धा मला एकदा तनुजा बारभाई, तनुजा म्हणाली अरे तू एवढा उत्साही असतोस, तुला जायचं आहे का, त्यांना पॅनल ऑपरेटर्स पाहिजेत आत्ता. म्हणलं हो जाईन ना, पण मला काहीच एक्सपिरियन्स नाही. ते अरे ते सगळे शिकवतात. मग तिने एकदा नितीनशी ओळख करून दिली, नितीन कुंदपशी. आणि मग जॉईन झालो आणि जस्ट कॅरीड ऑन. आणि तरी मागच्या वर्षीपर्यंत म्हणजे आता थोडस ड्रॉडाऊन झालो याच्यातनं की 2021 करत होतो.
बरोबर आहे.
पण गेले 2 वर्ष ते कोविड आणि ह्याच्यात घरनंच प्रोग्राम व्हायचे. तर
पण तू काय, मला नाही वाटत आहे की त्यातनं तू स्वस्त बसलेला आहेस. तू काहीतरी एक वेगळा, हा म्हणजे आकाशवाणी हा भाग झालाच, हा कम्युनिटीचं काम झालं. परंतु तू स्वतः जे काय आता मी बघितलं तुझ्याबरोबर बोलत होतो, ACS याकरता तू आता काम करतोयस, त्याचं ट्रेनिंग घेतोयस, आणि इमर्जन्सी हे केवढी मोठी जबाबदारी तू स्वतः घेतलेली आहेस. आम्हाला खूप अभिमान वाटतो की बा आपल्या इथला आपल्याबरोबर काम करणारा हा माणूस यामध्ये स्वतः काहीतरी विचार करून त्याच्यामध्ये जातोय. आणि आज तुझ्याकडून काहीतरी 1-2 शब्द त्याचे ऐकण्याची इच्छा आहे. आणि पुढे आपण एक स्वतंत्र कार्यक्रम करूया की लोकांना हे समजेल की एक्झॅक्टली काय करायचं ते.
डेफिनेटली थँक्यू, तू हा विषय काढला. खरं सांगायचं तर मी साधारणपणे 2015 ACS व्हॉलंटियर आहे, म्हणजे आता 7 वर्ष झाली. सुरुवातीला नॉर्मल व्हॉलंटियरच होतो, पण जसजसं तुमची कमिटमेंट आणि आवड, खरं सांगायचं तर कमिटमेंट खूप महत्वाची. कारण दर मंगळवारी तुम्हाला, दर मंगळवारी म्हणजे ट्रेनिंग, तुमच्या कुठल्या युनिटचं ट्रेनिंग डे कधी असतो त्या दिवशी संध्याकाळी 7 ते 10 या वेळात तुमचं ट्रेनिंग चालतं. आणि तुम्हाला मल्टिपल लेवल्सला वेगवेगळ्या स्किल्समध्ये नॅशनल लेवलची क्वालिफिकेशन्स मिळतात. म्हणजे अनलेस अंटिल यू गेट क्वालिफाईड की तुम्ही वर्किंग ॲट हाईट्स किंवा स्टॉर्म डॅमेज, रूफ रिपेअर ह्या गोष्टी तुम्ही क्वालिफाय होत नाही, त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही काम करू शकत नाही. पण म्हणजे सांगायचा उद्देश काय की ह्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल ट्रेनिंग मिळतं, वेगवेगळे स्किल्स तर मिळतातच. आणि मग ह्याच्यानंतर मग ऍडव्हान्स कोर्सेस असतात की पी आर ओ म्हणजे पार्टिसिपेटिंग इन अ रेस्क्यू ऑपरेशन, की तुम्ही फर्स्ट रिस्पॉन्डर्स असलात ते, किंवा फ्लड रेस्क्यू टीम मध्ये जायचं असलं तर ते, किंवा इन्सिडेंट मॅनेजमेंट टीम म्हणजे तुम्हाला ऑफिसमध्ये जॉब करायचा असला तर त्याच्या ट्रेनिंग वेगळं असतं, किंवा चेन सॉ याचं वेगळं ट्रेनिंग असतं, असे ऍडव्हान्स लेवलचे खूप वेगवेगळे कोर्सेस असतात. पण ते म्हणजे थोडक्यात कसं, तुम्ही तुमची कमिटमेंट बघूनच तुम्हाला पुढच्या कोर्स,
तुम्हाला तुमची आवड काय आहे, कमिटमेंट कशी तुम्ही देऊ शकता, आणि याच्या बाबतीतच खरंच म्हणजे आम्हाला एक आपण वेगळा प्रोग्राम करू, आपल्या मराठी कम्युनिटीला याची जास्तीत जास्त माहिती कशी देत आहे आपण याचा नक्की.
डेफिनेटली, कारण माझ्या असं लक्षात आलं की आपल्या मराठी कम्युनिटीचे अक्षरशः बोटावर मोजण्या एवढेच लोक आहेत. इंडियन कम्युनिटीचे तर कमी आहेतच, पण मराठी कम्युनिटीचे तर खूपच कमी आहेत
नक्कीच.
आणि मी जसं म्हणलं की कमिटमेंट आहे, पण एकदा त्या कमिटमेंटमध्ये तुम्ही ओळखी तर होतातच वेगवेगळ्या लोकांची. आणि मोस्टली असं लक्षात येतं की इथले व्हॉलंटियर्स किती हिरिरीने भाग घेतात विदाऊट एनी एक्सपेक्टेशन, हे महत्वाचं, आणि ते त्यांच्याकडनं शिकायला मिळतं, प्लस तुम्ही नॅशनल लेवलच्या वेगवेगळ्या क्वालिफिकेशन मिळतात.
नक्कीच, खूप छान, खूप बरं वाटलं ऐकून हे सगळं, त्याचा आनंद आहे खऱ्या अर्थाने. हेमचंद्र तुझ्याकडे येतो, जेव्हा आकाशवाणी म्हणजे बुवा आता मला काम करायचं आहे, तेव्हा तुला काय वाटलं की बुवा काय मनामध्ये भावना होत्या की बुवा कशाकरता जायचं आहे आपण हे?
इमिजिएटली त्यावेळेला जे विचारले ते की आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल नवीन,
बर
की टेक्निकल जे असतं म्हणजे पॅनल ऑपरेशन वगैरे,
बरोबर,
आणि एक कुठेतरी आपल्याकडे एक थोडस एक इंडियामध्ये आपल्याला ह्या कधी ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही, बरोबर आहे, रेडिओ स्टेशनला भेट द्यायचं, त्याबद्दल चर्चा करायची किंवा तिथे जाऊन काम करायचं, आणि ही खरंच चांगली संधी आकाशवाणी सिडनीने ती आणली खरं माझ्यासमोर, की तुम्ही तुमचे स्किल एनहान्समेंट ज्याला म्हणतो ते होतं ऑटोमॅटिकली. तुम्ही एकदा स्टुडिओ तयार लागले की जेव्हा तुमच्यासमोर पॅनल ऑपरेशनचा फायदा काय असतो सुरुवातीला, की तुम्हाला कळतं की बाकीची जी मंडळी येत आहेत ते कशा प्रकारे पॅनल प्रेझेंट करतात, म्हणजे प्रोग्राम प्रेझेंट करतायत, आणि थोडक्यात म्हणजे भूषणसारखी मंडळी जेव्हा समोर असते तेव्हा तुम्हाला भरपूर शिकायला मिळतं की कार्यक्रम कसा चांगला सादर करायचा. त्याचं वक्तृत्व खूप छान आहे, म्हणजे तो आता समोर आहे म्हणून बोलत नाही पण मागे पण बोलतो, आणि अशी त्यासारखी बरीच मंडळी की त्यातनं भरपूर शिकायला मिळालं, आणि मग हळूहळू कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की अरे आपण पण एखाद दोन प्रोग्राम हे करूया सादर करूया. म्हणजे कम्युनिकेशन स्किल किंवा तुमचे बिहेवियर पॅटर्न जे म्हणतो आपण सोकॉल मॅनेजमेंट हे, पण ते तुम्हाला इथे अनुभवायला मिळतं त्यांच्यासोबत.
म्हणजे जरी समजा मनात एक भीती असली किंवा आपण कधी केलेलं नसलं तरी सुद्धा, पण आपण अनुभवातून यातून हे शिकून जातो आणि आपल्यालाच आपला कॉन्फिडन्स वाटत लागतो की बा अरे सहज हो मी कार्यक्रम करू शकतो ना, म्हणजे मलाही बोलता येतं, मलाही करू शकतो. आपल्याकडे ज्ञान आहे, सगळं आहे, सगळं आहे, परंतु आपण लोकांना तेच आवाहन करतोय की या पुढे या, पॅनल ऑपरेटर शिकून घ्या, मदत करा, कम्युनिटीचाही हा एक कार्यक्रम होऊ शकतो.
आणि त्याचा फायदाही तुमच्या बाकीच्या पर्सनल लाईफ मध्ये होतो तुम्हाला या गोष्टी.
नक्कीच,
स्किल एनहान्समेंट हा एक भाग झाला, पण तुम्ही जेव्हा मित्रमंडळींसोबत चर्चा करता त्यावेळेला तुम्हाला कुठेतरी जाणवतं की अरे हो कम्युनिकेशन ही अशी गोष्ट की ती इम्प्रूव्ह व्हायलाच पाहिजे, पण देअर इज ऑलवेज स्कोप फॉर इन इम्प्रूव्हमेंट.
खरंय खरंय भूषण,
मी
म्हणजे 2010 नंतर तू एकदम इथं वळलास.
खरंय, म्हणजे महत्वाची भावना सुरुवातीची जी होती ती मराठी भाषेवरचं निस्सीम प्रेम की काय नाही, ह्यानी मी कार्यक्रम केले.
तुझ्या कार्यक्रमाची सुरुवातच अशी असायची, आपल्या मायबोलीतला हा कार्यक्रम,
मायबोली आणि मायभूमी निस्सीम प्रेम आहे. आणि जेव्हा मी करायला लागलो कार्यक्रम आणि कमिटीवर पण होतो तेव्हा जेव्हा आम्ही कार्यक्रम करत होतो, माझा कल नेहमी कार्यक्रम सादर करण्याकडे होता. म्हणजे पॅनल ऑपरेशन हे मी अनुदानाने शिकलो आणि त्याचं पुढे एकदा उत्तर देईन मी कुठेतरी बघतात की ते कसं झालं म्हणून, का मला वाटलं की पॅनल ऑपरेशन शिकायला पाहिजे. तर ते मेन हे होतं की एवढं आपण आपलं साहित्य आहे हे आहे आणि मला डिस्कस करायला नेहमी आवडतं कुठल्याही टॉपिकवर, तर त्याच्यातनं मग मी जे बरेच कार्यक्रम केले मी आणि हेमचंद्रने बरेच.
खऱ्या अर्थाने तुझा टॉकबॅक हा विषय खूप
आवडला.
आणि त्यांनी काय होतं की लोक फोन करतात आणि तुम्हाला त्या तत्परतेने त्या हे करायला लागतं, परत उत्तर द्यायला लागतात किंवा हे, त्यामुळे ते एंगेज राहायला लागतं तुम्हाला. नुसतं वाचण्यापेक्षा मला त्याची जास्ती आवड लागली आणि मग ते त्याच्यातनं कार्यक्रम होत गेले, इंटरव्ह्यूज घेतले मी बरेच असं म्हणजे आज पहिल्यांदाच खरं तर मी ह्या खुर्चीत बसलोय आणि इथे किती कठीण आहे ते मला आज कळतंय, नाही तर नेहमी प्रश्न विचारत असतो.
तुझ्यासारख्या बोलणाऱ्या माणसाने जर असं म्हटलं तर मला प्रश्न विचारायला अवघड
म्हणजे मराठी भाषा ही टिकून राहावी. म्हणजे आजच्या तर जगात आपण बघितलं तर सगळीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत, आपली मुलं नातवंड सगळी तेच करणार, इंग्रजीचा पगडा आपण मान्य करूच शकत नाही, पण तरी आपल्या भाषेतलं हे जे प्रचंड साहित्य आहे ह्याचा कुठेतरी अजून एक दोन पिढ्या तरी राहाव्यात ही कुठेतरी छोटी भावना आहे.
त्यातला एकच शब्द मला सांगता येईल, थँक्यू आणि जर सॉरी हे दोन शब्द जर आपण काढले ना तर मला वाटतं मराठी बऱ्यापैकी सुधारेल.
बरोबर आहे, भाषा ही टिकून राहावी असं एवढी ही निश्चिम इच्छा आहे.
नक्की नक्कीच छानच. पराग म्हणजे तुला असं वाटलं की हिने तनुजाने विचारलं तुला आणि आलास, पण मग काय कशा करता पुढे बुवा, हे कामच करायचं आहे कसं काय वाटलं?
बेसिकली जसं हेमचंद्र म्हणाला मग अशी की एक तर ओळखी वाढतील, दुसरं म्हणजे पॅनल ऑपरेशन कशाशी खातात हेच माहीत नव्हतं, काय प्रकरण असतं हेच माहीत नव्हतं, त्यामुळे म्हणला ठीक आहे ट्राय करायला काय हरकत आहे, काहीतरी नवीन सुद्धा शिकायला मिळेल, लोकांशी ओळखी सुद्धा होतील आणि प्रेझेंट करणारे बरेच जण असतात त्यांच्याशी म्हणजे त्यांच्या वक्तृत्वाचं एक थोडंसं ज्ञान पण होतं आपल्याला. आणि त्यावेळेला म्हणजे मराठी रेडिओ जरी होता तरी एवढा असं अवेअरनेस नव्हता त्याचा, त्यामुळे खूप कमी लोकांपर्यंत जायचं. जसं आत्ता भूषण म्हणाला की प्रेझेंटर तो होता पण मी कधी नावही ऐकलं नव्हतं कारण मी प्रोग्रामच ऐकायचो नाही, पण मी इथं जेव्हा यायला लागलो त्यावेळेला मग लोकांना म्हणजे कम्युनिकेशन वाढवलं त्याच्याबद्दल की अवेअरनेस वाढवला, लोकांना सांगायला लागलो की अरे माझ्या मित्रांना हे ऐकत जा, या ह्या वेळेला ऐकत जा, चांगले प्रोग्राम्स असतात किंवा कधी माहिती असेल कुठला प्रोग्राम येणार आहे आणि तो चांगला आहे हे माहिती आहे, कारण काही काही दिग्गज प्रेझेंटर आता जसं भूषण होता तसंच वैजू मोने किंवा नितीन कुंदप आणखी बरीच नावं आहेत अशी
भरपूर,
म्हणजे एक दोघांना असं सेग्रिगेट नाही करत मी,
नाव घेत विषय घेऊन लोकांनी कार्यक्रम सादर केला
म्हणून मग मी इंटरेस्टेड झालो. आणि मग पहिल्या वेळेला मी ज्या दिवशी आलो पॅनल ऑपरेशनला आम्ही जुन्या स्टुडिओ मध्ये असायचो, तो डिजिटल वगैरे काही नव्हता, बरवूड मध्येच होता पण जुन्या ठिकाणी होता आणि
बेलमोर रोडला
आणि तिथं पहिल्या वेळेला मला आठवत नाही आता नक्की कोण होतं, तो म्हणला अरे बस तू म्हणलं ठीक आहे बसतो आणि बसलो. त्यांनी सांगितलं इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स, पण मी कापत होतो, लिटरली कापत होतो की आय वॉज नर्वस की मी काय चुकीचं करतोय का. आणि मुख्य म्हणजे त्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांनी मला सांगितलं तू येशील का, म्हणलं येईन नक्की येईन कारण पॅनल ऑपरेटरशी कमी होती तेव्हा, आणि आलो आणि तोच आला नाही आणि मी पूर्णपणे नवीन
हे पूर्ण
कम्प्लिटली
हा प्रॉब्लेम सगळ्यांचा.
आणि त्यावेळेला पॅनल ऑपरेशन कसं करायचं आणि काय करायचं मी म्हणलं तसं पहिल्या सपोर्ट असताना सुद्धा मी कापत होतो, तर दुसऱ्या वेळेला किती नर्वस होतो, पण आय कॅरीड इट ऑन. आणि मग लक्षात आलं की यू हॅव टू बी कॉन्फिडंट, थोडंफार स्पॉन्टेनियस डिसिजन्स घ्यावे लागतात हे वर्षानुवर्ष म्हणजे काही वेळ गेल्यानंतर कळलं. आणि साधारणपणे मी 6 ते 8 महिने प्रत्येक रविवारी पॅनल ऑपरेशन त्या वर्षी केलं, कारण त्यावेळेला कोणी नसायचं आणि आय वॉज इंटरेस्टेड, गोडी निर्माण झाली
म्हणजे त्यातला एक्सपर्टीज झाला, म्हणजे त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने की बा आता काय प्रश्न नाहीये कुठे कुठलाही प्रसंग येऊ दे.
मला पॅनल शरद पॅनल ऑपरेटरचं प्रचंड कौतुक आहे, म्हणजे काय होतं जे प्रोग्राम करत असतात, मी बहुतेक वेळा प्रोग्राम केलेले आहेत, कधीतरीच पॅनल ऑपरेट केलं आहे जेव्हा जरूर होती तेव्हा, पण माझ्या मते पॅनल ऑपरेटर हा जादूगर आहे, म्हणजे सगळ्या किल्ल्या त्याच्या हातात असतात. आणि आपण आपलं ते अस्युम करत असतो की सुरुवातीला नाव एकदा घेतो, पण तसं नाहीये, खरं त्यांचं सहभाग खूप मोठा आहे.
म्हणजे यातला माझा अनुभव फक्त शेअर करतो, 2000 ते 2004 किंवा 2005 असेल मंगळवारी कार्यक्रम आणि पॅनल ऑपरेटर दोन्ही दोन्ही पॅनल ऑपरेटिंग हे करायचो आणि दर 15 दिवसांनी तो कार्यक्रम म्हणजे तीच कसरतच होती आणि मी त्यातला टेक्निकल माणूस नाहीये म्हणजे मला खरंच काही कल्पना नाही मला जे काही सांगितलेलं होतं चार स्टेप तेवढ्या सांभाळायच्या आणि ते मॅनेज करायचं पण चाललेलं होतं त्यामुळे मग त्यातला अर्थात तो नंतर आता इतक्या टेक्निकल गोष्टी बदलल्या तर मला तर आता काही कळत नाहीये परंतु मला शिकण्याची अजूनही इच्छा आहे नक्कीच
नाही आणि स्टुडिओचं आता म्हणजे बऱ्यापैकी टेक्नॉलॉजी चेंज झाली आणि आताची जी मंडळी आहेत आता श्रीहरी वगैरे हे चॅम्पियन आहेत
चॅम्पियन चॅम्पियन प्रश्नच नाही म्हणजे त्यांना एकदा एक दिवस आले की झालं संपलं त्यांचं त्यांना काय परत ट्रेनिंग करणार नाही हेमचंद्र तुझ्याकडे म्हणजे तू आलास कामाची सुरुवात झाली नंतर कोषाध्यक्ष होतास मला माहिती आहे सचिव होतास नंतर अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतलीस आता हा अनुभव कसा होता तुला अध्यक्ष पद म्हटल्यानंतर ते पद नुसतं असू असत नाही तर पूर्ण कार्यक्रमाचं संयोजन करणं 12 महिन्यातला तो भाग आहे तर काय तुझा अनुभव कसा
आपलं एक आपल्या आकाशवाणी सिस्टीम जी आहे ती खूप चांगली की तुम्ही सुरुवातीला जेव्हा पॅनल ऑपरेशन म्हणून ऑपरेटर म्हणून येतात किंवा काय कार्यक्रम करतात तोपर्यंत ठीक आहे पण थोडंसं जर तुम्ही जास्त वेळ द्यायला लागलात की ते आजूबाजूला जी मंडळी असतात त्यांना कळतं की आता हा थोडा कमिटमेंट आहे याची मग ते म्हणतात की बाबा ये तू एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये कोणाला तरी पाहिजे असतो बळीचा बघा
कोणा ते ओढायला पाहिजेच ना तरच पुढे चालू
आणि ते एकदा असं आहे की तुम्ही एकदा मध्ये आले की जाणं तुमच्या हातात नाहीये आणि तुम्ही कोणी जात नाही खरं सगळ्यांना आवडतं ते असं सगळे म्हणजे यू मीट ऑल लाईक माइंडेड पीपल त्याच्यामुळे जेव्हा सुरुवात केली मेंबर म्हणून नंतर मग तुम्ही जे म्हणले क्वेश्चन त्याच्यात सगळ्यांना सोपस्कार पण तुम्ही ज्यावेळेला अध्यक्ष होता त्यावेळेला जबाबदारी अशी असते की तुम्हाला प्रोग्राम प्रेझेंटरची जबाबदारी तुमच्याकडे असते आणि ते सर्वात मोठं एक वैयक्तिक चॅलेंज असतं की तुमच्याकडे पुढच्या 2 महिन्यातले प्रोग्राम असायला पाहिजे आणि ते प्रोग्राम करताना त्यातनं वैविध्यपूर्ण काहीतरी प्रोग्राम असायला पाहिजे हे तुमच्या लक्षात असायला पाहिजे फक्त ते कार्यक्रम देऊन फायदा नाही आहे की ते गाण्यांचं असायला पाहिजे किंवा कुठेतरी इंटरव्ह्यू चांगले असायला पाहिजे किंवा काहीतरी नवीन कुठे टेक्नॉलॉजी ऍडव्हान्समेंट मॅनेजमेंट हे सगळे विषय तुम्हाला त्यानिमित्ताने आपलं एक एक्झरसाईज पण होते की अरे कुठले विषय चांगले आहेत आणि कुठल्या विषयावर आपण भर द्यायला पाहिजे आणि जबाबदारी असते की आकाशवाणी सिडनी ही आपल्याला पुढे न्यायची आहे त्यामुळे लोकांना जास्तीत जास्त आवडली पाहिजे हा सर्वात महत्वाचा आहे आणि दुसरं म्हणजे मराठी ही आपल्याला वाढवायची आहे त्यामुळे दुसरं एक चॅलेंज असं की नेक्स्ट जनरेशन जे आहे त्यांना कसं आणता येईल मध्ये हा मी त्याच्यावर जास्त भर दिला माझ्या वेळेला कारण मुलं माझी त्यावेळेला मोठी होत होती मी अंकिता आम्हाला दोघांनाही सांगितलं की जरा तुमचे कार्यक्रम सुरू केला आणि मग त्यांनी त्यांची एक युथ टीम तयार केली पण अध्यक्ष असताना मला डोक्यात हा एक मुद्दा होता की सेकंड जनरेशनला कसं आपल्याला मराठीमध्ये आणता येईल नाहीतर भूषण म्हणला की एक पिढ्या दोन पिढ्या ठीक आहे पुढे काय पण मला असं वाटतं की पुढची पिढी पण तयार होते डेफिनेटली
म्हणजे हाही आताच्याही टीमला सुद्धा एक संदेश म्हणता येईल आपल्याला किंवा आपल्याला नुसतं आपल्या पुढं नाही बघून चालणार आहे तर पुढची जनरेशन इथं या कार्यक्रमामध्ये कशी सामील होईल हा म्हणजे त्यांना कसं सहभाग करून घेता येईल हे खूप महत्वाची जबाबदारी आपल्या सर्वांवरतीच आहे तर त्यामुळे आपण कसा प्रयत्न करायचा हा भाग
आहे आणि प्रत्येक अध्यक्ष मला वाटतं जेव्हा होतो त्याला काहीतरी वेगळी डायमेन्शन असतात त्याची
नक्कीच
ते तुमच्यात येते की अरे हे मला साधारणतः हा अशा प्रकारचा एजेंडा यावर्षी मला राबवायचा आहे पण प्रत्येकाचं एक बघितलं गेलं आता 17-18 वर्षात की ज्या हिरारीने अध्यक्ष काम करतात ना प्रत्येकाचं असतं की काहीतरी नाविन्य आणि विविधपूर्ण कार्यक्रम हे व्हायलाच पाहिजे आणि मला वाटतं ते सर्वात एक आपण म्हणतो ना ज्याला बेसलाईन जी आहे आकाशवाणीची ती की वैविध्यपूर्ण कार्यक्रम आपण सादर करतो आणि त्यातनं मजा येते कार्यक्रम
बरोबर
खरं भूषण तूही तसंच म्हणजे तुझा मला वाटतं तिन्ही स्टेप्स तुझ्या झालेल्याच आहेत त्याच्यामध्ये कोषाध्यक्ष होतास का सचिव
हो माझं थोडंसं काय झालं म्हणजे आता पराग आणि हेमचंद्र दोघांनी सांगितलं आणि श्रीहरी पण प्रभावले त्याच ह्याच्यात आहे की नॉर्मली पॅनल ऑपरेशन किंवा प्रोग्रॅम करायला लोक येतात आणि तसं हे होतं पण माझं ते मगाशी मी तुला शरद सांगितलं की मी बरेच वर्ष बाहेर होतो त्यामुळे 2010 मी कमिटीवरच पहिला आलो म्हणजे प्रोग्रॅम सादर करायच्या आधीच मी म्हणजे की एक कमिटीवर कोणतरी माणूस पाहिजे असं ते त्यामुळे सदस्य झालो मग कोषाध्यक्ष आणि सेक्रेटरी आणि हे मला अकाउंटंट मी जेव्हा ज्या वर्षी होतो तेव्हा मला त्या गोष्टीचा इतकी भीती होती की कुठून तरी काहीतरी मला ते क्रेडिट डेबिट हे होणार नाही, त्यामुळे तेव्हाही मी एमचंद्रला किंवा कोणाला सांगितलं ते मला सांगू नको, तुझ्या वाटचे मी पाहिजे तर 10 कार्यक्रम करेल
तेव्हा
हे करायला सांगू नको. माझं पेपरवर ते नाव लिहि. आणि अकाउंटन्सी काय असतं माहिती का, की हे जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करताय स्पेशली जो तुमचा मेन प्रोफेशन नाही त्याच्यात तुम्हाला आवड पाहिजे आणि कमिटमेंट पाहिजे, ह्या दोन गोष्टी पाहिजेत तुम्हाला. आणि आवड का निर्माण होते, भाषेचं प्रेम आहे म्हणून. आणि कमिटमेंट म्हणजे आपण ठरवतो की ही माझी आवड आहे, मला भाषेला आणि ह्याला पुढे न्यायचं आहे पुढल्या जनरेशनपर्यंत, तर महिन्यातनं 1 तास आणि त्याच्या आजूबाजूचं जे काही कार्यक्रम तयार करण्याचे आहे तेवढं द्यायची माझी तयारी पाहिजे. म्हणजे आपण अनेक गोष्टी करत असतो तसं मी ह्याच्याकडे बघितलं. आणि 2014 मी जेव्हा अध्यक्ष होतो त्यावेळी आणि आपण आकाशवाणीचे बरेच कार्यक्रम केले.
म्हणजे मला भूषणचा सर्वात फायदा झाला तो मी 2013 जेव्हा अध्यक्ष होतो बऱ्याचदा प्रेझेंटर्सच्या दांड्या असतात, म्हणजे जेन्युन रिझन असतात, काहीतरी त्यांना ऑफिसच्या कामासाठी जावं लागलं काहीतरी आणि ते इथे नाहीच आहे. त्यावेळेला माझ्याकडे होता तो भूषण होता, कारण पॅनलला मी असायचो, त्याच्यामुळे भूषणला 11 तरी सांगितलं की भूषण प्रोग्राम करायचंय, तयार आहे की चल साहेबा कुठल्या विषयावर बोलायचं, आणि तो रात्री तर टॉकबॅक शो तयार असायचा.
म्हणजे शरद की कारमधनं येताना मोबाईलवर बोलून प्रोग्राम ठरवलेला आहे असंही झालेलं आहे. पण एक भावना काय होती माहिती काय सगळ्याचे की हा आपला मराठी कुटुंबातलाच कार्यक्रम आहे, ही भावना नेही माझी होती. म्हणजे
कमी जास्त असेल
एखाद्या वेळी नाही गाणं लागलं किंवा 2 मिनिटाचा पॉज असेल तर असं काही तुम्हाला मोठी शिक्षा होणार नाही, हे एकदा तुमच्या मनातनं ती भीती गेली ना की तुम्ही तुमच्यासाठीच करताय ते.
नक्कीच नक्कीच. परक तुझा अनुभव तर म्हणजे तू नुसतंच पॅनल ऑपरेटिंग तर नाही केलास, परंतु तुझा मराठी कट्ट्याशी बाकी बऱ्याच ऍक्टिव्हिटी तू त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतास, काय सांगता येईल म्हणजे पॅनल ऑपरेटर बरोबर बाकी काय काय चालू होतं तुझं?
नाही, पॅनल ऑपरेशन चालू होतं, मी मराठी कट्ट्यामध्ये सहभागी होतो, SES चा व्हॉलंटियर आहे, असे असे कार्यक्रम काहीतरी चालू असतात. बॅडमिंटन मी म्हणजे आता 10 झाली त्याला, पण बॅडमिंटन खेळायचो अगदी स्टेट लेवलला, म्हणजे क्लब मधनं बी ग्रेड कॉम्पिटिशन मध्ये खेळायचो ऑल ओव्हर स्टेट.
कसा वेळ काढत होतो
कामावर झोपत
खरंच.
आणि जसं हेमचंद्र म्हणाला की बळीचा बकरा बनवायचा, नाही मला नाही वाटत बळीचा बकरा, पण मला म्हणजे तशी संधी होती की कमिटीवर यायची, बऱ्याच वेळा विचारणा आली की इतके वर्ष आहे तर येत का नाही, पण जसं भूषण म्हणाला तसं त्याला कमिटेड पाहिजे, कुठल्याही गोष्टीला कमिटमेंट महत्वाची. आणि तुम्ही जर का ती वेळ देऊ शकला नाही तर सगळ्याच गोष्टींवर अन्याय होतो. म्हणजे
आता मला लक्षात आलं तू का नाही वेळ देऊ शकणार, कारण तुझ्या मागे इतके बाकी तू व्याप लावून घेतलेले आहेत, कसा वेळ काढणार तू सांग ना. नक्कीच
खरं आहे. तुमच्या मेन प्रोफेशनच्या बाहेर जेव्हा तुम्ही कमिटमेंट देता तेव्हा
म्हणजे SES सारखी कमिटमेंट दॅट इज द म्हणजे
आताच्या याच्यात आपल्याला कळतच आहे,
कळतं त्याचं महत्व किती आहे ते. नक्कीच नक्कीच खरंच कौतुक.
आणि हा प्रोग्राम करताना बरेच गमती जमती पण त्याच्यामध्ये होतात बरं का?
नाही आता मला पुढचा प्रश्नच आहे, आपण अनेक वेळेला असे काही प्रसंग येतात की आपल्याला हसू आवरत नाही, समोरच्यालाही हसू आवरत नाही, काय करावं डिसिजन कसा घ्यावा हा कळत नाही, काय सांगता येईल तुला?
त्यात मला एक म्हणजे एक प्रोग्राम नेहमी माझ्या लक्षात राहतो आणि तो ठरवून केला होता आम्ही जसं की 1 एप्रिलला रविवार होता आणि तनुजा कुंदप त्यावेळेला ती प्रेझेंटर होती आणि आम्ही ठरवलं की आपण आज थोडंसं एक खरंच एप्रिल फुल करूया लोकांचं बरं का रेडिओवर, एक थोडंसं म्हणजे गमतीचा भाग म्हणून
बरं.
आणि कोणी सिरियसली घेतलं नाही ते, पण काय झालं की ती म्हणली की तिने प्रोग्राम सुरू केला आणि तिने असं आव्हान केलं की अहो म्हणे काय झालं की आज मी आली स्टुडिओमध्ये पण आमचे प्रेझेंटर हेमचंद्र सूर्यवंशी अजून आलेले नाही आहे आणि मला खरंच पॅनल ऑपरेट करता येत नाही आहे, तर माझं त्यांना आव्हान आहे की ते जिथे असतील त्यांनी निघून या.
पण काय माईक कसा चालू केला तिने?
नाही नाही मी होतो तिथे.
अच्छा,
सगळं मीच केलं आणि मी काय केलं माझा मोबाईल मी स्पीकर फोनला लावून ठेवला तिथे.
अच्छा अच्छा.
आणि काय झालं माहिती का, त्याच्यात एक पहिला आम्हाला पाखरू सापडलं ते म्हणजे शिरीष रबडे. शिरीष रबडेचा फोन आणि मी स्पीकर सुरू केला तर शिरीष म्हणतो अरे हेमचंद्रा कुठेस, म्हटलं कुठे म्हणजे मी फ्लेमिंग्टन मार्केटला आहे. अरे कसला फ्लेमिंग्टन मार्केट, तिकडे आणला तिकडे स्टेशनला आणला. म्हटलं अरे खरंच मी विसरलोच की आज. आणि नंतर त्याने ते थोडीशी धुलाई सुरू केली, मी तेवढ्याच फोन बंद केला. म्हटलं नको त्या गोष्टी बाहेर नको पडायला.
आणि ती मध्ये मध्ये पॉज घ्यायची असं अडखळल्यासारखं
अडखळल्यासारखं
करायची, दाखवायचं असं. ते खूप खूप छान कार्यक्रम केला होता.
सो इट वॉज लाईक अ नाईस फन.
बरोबर. आणि काय अनुभव?
अजून दुसरा अनुभव असा की म्हणजे तो खरं चांगला अनुभव नाही आहे, पण काही काही चॅलेंजेस पण त्यानिमित्ताने थोडंसं आता मग ते वाटतंय आपल्याला की, पण त्यावेळेला मी खूप टेन्शनमध्ये आलो होतो. खरं आपली क्रूजचा कार्यक्रम होता, आणि क्रूजच्या कार्यक्रमात त्या वर्षीचं जे आपण फूड मॅनेजमेंट असतो त्याची जबाबदारी खरं मी घेतली होती. आणि ती आपली टीमच होती सगळी, पण जबाबदारी मी घेतली होती. त्याच्यामुळे जे काय ब्लंडर झालं तिथे आय वॉज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट.
नाही 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 असं काही.
आणि तिथे आपण एकाला कॅटररला इन्व्हॉल्व्ह केलं त्याच्यात, आणि कार्यक्रम म्हणजे बिर्याणीचा प्रोग्राम ठेवला. आणि ते ऑक्टोबर महिना होता, ऑक्टोबरमध्ये हीट बऱ्यापैकी असते. आणि त्यांनी जे काय केलं ते त्यांनी त्याच्यात कांदा ॲड केला त्या बिर्याणीमध्ये. आणि जेव्हा आम्ही तो सर्व करायला सुरुवात केली त्यावेळेला कळलं की त्यातनं सगळा स्मेल येतोय त्या बिर्याणीमधला. आणि दॅट वॉज व्हेरी सिरियस थिंग दॅट टाइम. हे भूषण वगैरे ते सगळे मंडळी
आपण सगळ्याच होतो,
सगळ्यांनी सांभाळून घेतलं ते. आणि तिथे आपल्याला सगळ्यांना माफी, मला म्हणजे सगळ्यांना माफी मागावी लागली त्यासाठी की तुम्हाला ते फूड बरोबर मिळाले. आणि त्याच्यासाठी आपण त्यांना एक स्पेशल वेगळा कार्यक्रम पिक्चरचं तिकीट फ्री दिलं होतं आपण
त्यावेळेस. आणि त्या कम्युनिटीने जेव्हा तो सगळा सपोर्ट केला आपल्याला की कोणी काही बोललं नाही, कोणाला तरी केळं मिळालं खायला, वेफर्स मिळाले.
पण असं होऊ शकतं म्हणजे जे काय तुम्ही काय पर्पजली केलेलं
नाही. पण त्याच्यानंतर मी म्हणेन की तुला जेव्हा अजूनही आठवत आहे म्हणजे तो किती जिवारी लागलाय.
yes, yes,
आणि so. त्याच्यातनं तुझी कळकळ जाणवते की आपण काहीतरी चांगलं करायला जातो पण काहीतरी चुकीचं होऊन बसतं. आणि बऱ्याच लोकांना त्याच्या मागची बॅकग्राऊंड काही माहीत नसते, मग अशा वेळेला आपण ते कसं फेस करतो. आणि वर्षानुवर्ष
सगळ्यांनी सांभाळलं,
बॅक ऑफ माइंड ते कायम राहतं.
काय होतं म्हणजे तुम्ही क्रूजवरच जेवण समजा घेतलं विच इज द इझी असते की सगळं त्यांना सबकॉन्ट्रॅक्ट करायचं, तर ते पास्ता वगैरे देतात. तर आम्ही ते मराठी थोडस इंडियन फूड द्यावं ही भावना होती.
व्हेज आणि चिकन लर्न. आणि ते कशामुळे झालं तेही सांगतो. म्हणजे आपण ती चूक नंतर मी कधीच घरी चूक नाही, कांदा टाकायचा नाही बिर्याणीमध्ये, तो सगळा प्लंडर कांद्याने गेला.
तर त्यामुळे बरोबर. हो भूषण
माझे सांगतो ना गमतीशीर हे म्हणजे
भरपूरच आहे तुझे भरपूर कार्यक्रम.
दोन हे सांगतो. मंगळवारचाच एक कार्यक्रम मी आपल्या जुन्या बॉलिवूड स्टुडिओ मध्ये करत होतो. आणि मी तेव्हा मी पॅनल ऑपरेशन का शिकलो त्याचं हे आहे. मी प्रोग्राम सगळा तयार असायचा माझा, म्हणजे एक तासाचा प्रोग्राम त्याच्यात साधारण 30-35 मिनिटं बोलायचं असतं हे बातम्यावर. पण माझं भरपूर तयार असायचं, म्हणजे एक तास बोलायचं असेल तरी मी ते प्रिपेअर करून असायचं.
करेक्ट. हा
तर त्यावेळी एक साधारण मला वाटतं जयंत नेवाळकर पॅनल ऑपरेशन करायचे ते, असं मंगळवार होता म्हणजे
8:00
आणि 7:30 नेहमी आम्ही भेटायचो तिथे खाली. आणि मग दोघे वरती जायचो. 7:30 झाले, 7:35, 7:40 7:45. आता माझ्या पायाखालची भूमी सरकली. म्हटलं आता करायचं काय, कारण तिथे जाऊन बोलून कोणाला ऐकू येणार नाही, कारण पॅनल सुरू झालं पाहिजे ना. मग मी जयंतला फोन केला, म्हटलं काय जयंत पार्किंग मिळत नाही का? तर तो म्हणाला नाही मी घरीच आहे. आणि माझ्या पायाखालची भूमी सरकली. म्हटलं अरे बापरे, प्रचंड प्रॉब्लेम. मग ते तिथे एक आपला तो पीटर का असा कोणतरी एक मॅनेजर होता, तर त्यांनी ते बघितलं की मी नर्वस आहे, टेन्शनमध्ये, पॅनिक. तर तो बोलला एनी प्रॉब्लेम? म्हटलं असं असं झालंय. तर तो बोलला डोंट वरी, आय स्टार्ट फॉर यू. तुझा प्रोग्राम हे आहे ना, तुझा माईक मी तयार करून ठेवतो, तुझा ते चालू करून देतो. तो तिथे बसला, सगळं झालं. 8:20 सुमारास 8:15 हा आला आणि द प्रोग्राम कंटिन्यूड. मी इतकं मला बरं वाटलं, फक्त एकच म्हटलं तू फक्त तो हे चालू कर माईक. मग मी पुढचं आणि त्याच्यानंतर म्हणजे शॉर्ट स्टोरी त्याच्यानंतर मी पॅनल ऑपरेशन शिकलो. कारण म्हटलं अशी परत कधी वेळ आली तर पॅनल ऑपरेशन अजिबातच येत नाही असं व्हायला नको. कमीत कमी त्या पॅनल ऑपरेटरचा तरी माईक चालू व्हायला पाहिजे.
नक्कीच.
दुसरा एक अगदी छोटा किस्सा सांगतो. दुसऱ्या कोणाचा तरी प्रोग्राम होता, त्या दोन मला वाटतं एक सावंत नावाची हे होते आणि अशा दोघे काहीतरी शिवाजी आणि सगळ्या त्या त्यावेळच्या ह्याच्यावर चांगला कार्यक्रम चालू झाला. पण झालं काय, त्यांचं पॅनल ऑपरेटरच पोचला नाही आणि त्यांनाही असंच कोणीतरी ते चालू करून दिलं. आता त्यांचा हे प्रॉब्लेम असा झाला की त्यांच्याकडे एक तासाचं मटेरियल नव्हतं. आता बोलायचं काय, शिवाजी म्हटलं तर किती बोलायचं. हा, तर ते सांगत होते कोणी पॅनल ऑपरेटर असेल तर या, कोणी पॅनल ऑपरेटर असं ते त्या दोघांची चालू होते. तेव्हा नंदू मराठे याला राहत होता, ऍशफील्डला राहत होता. मी नंदूला फोन केला, म्हटलं नंदू जेवत असेल तरी घास तसाच ठेव आणि पहिला स्टुडिओत जा, तो 5 का 7 मिनिटात ते आला आणि रेस्ट इज हिस्ट्री. म्हणजे हे दोन मला लक्षात राहिलेले
खूप अशी एक त्यावेळेचं जे टेन्स असतं तो ते वातावरण निर्माण होतं आणि तो माणूस तो तिथं असणारच तो अनुभवतो.
किंवा कधीतरी तो तुमचा स्वाईप कार्ड आणणारा येत नाही आणि दोघेही बाहेर बसलेले असतात.
तो गोंधळ बऱ्यापैकी झालाय.
म्हणजे पूर्वी कार्ड आपल्याकडे कमी असेल. एकदा तर मी आणि संजय कार्यक्रमाला इथं स्टुडिओमध्ये आपल्या बरवूडच्या इथं मेलबोर्नला येऊन तिथं बाहेर उभे आम्ही ठाक ठाक करतोय, किल्ली आमच्याकडे नाही आणि काही कोणी दार उघडे ना. शेवटी आम्ही घरी गेलो आणि ती उघडे ना काय, म्हणजे इव्हन कार्ड असून सुद्धा काहीतरी गडबड झाली.
माझं एकदा ते हिंदी प्रोग्रामचं झालं, म्हणजे मी स्वाईप कार्ड आणायला विसरलो आणि प्रेझेंटर होता त्याने आणलेलं नव्हतं. शेवटी मला फोन करावा लागला त्यांना हिंदी दर्पण रेडिओला आणि त्यांचा टॉकबॅक शो होता. तो डायरेक्ट ऑनलाईन गेला. भैया जरा दरवाजा खोलो आम लोग बारा केकडे.
तुला काय काय अनुभव आलेत?
अनुभव चिकार आहेत, चिकार म्हणजे चिकार आहेत. पण ऍज अ पॅनल ऑपरेटर म्हणून काम करताना प्रेझेंटरच्या खुर्ची बसायचं या दोन तीन प्रसंग आले. म्हणजे मी पॅनल ऑपरेटर होतो आणि एक प्रेझेंटर आलेच नाहीत. ऐन वेळाला काय करायचं, म्हणजे आपल्याकडे म्हणे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. त्यावेळेला खरं समजतं की प्रेझेंटरचं काय स्किल असायला लागतं आणि तुम्ही किती कूल हेडेड पाहिजे आणि तुमचं भाषेवरचं प्रभुत्व किती पाहिजे, तुमच्याकडे विचार करण्याची क्षमता आणि त्या प्रोग्रामचं नॉलेज बेसिकली हे पण चांगलं असेल.
काय करणार आहात हे किमान.
तर तो एक प्रसंग. दुसरा प्रसंग, पॅनल ऑपरेटर होतो, प्रेझेंटर येतोय येतोय म्हणाला, म्हणजे 11:20 झाले तरी आला नाही आणि मी इथं शेवटी गाणी लावतोय हे करतोय ते करतोय आणि एकदम आला आणि त्यावेळेला ती स्वाईप सिस्टीम होती, त्यामुळे मला पॅनल ऑपरेशन सोडून खाली जाऊन त्याला पिकअप करून वर येणं. प्रोग्राम अर्धा रन झालेला होता, वेगळं काहीतरी बोलत होतो आणि मग अचानक प्रेझेंटर आल्यामुळे वी हॅड टू चेंज द
सब्जेक्ट. ते दोन्ही प्रकारे होतं, प्रेझेंटरच्या वेळी पॅनल ऑपरेटर नाही आला किंवा पॅनल ऑपरेटर
नाही. आणि त्याच्यामुळे मग मी काय केलं की दोन प्रोग्राम मी रेकॉर्ड केलेले माझ्या USB मध्ये ठेवून देतो. म्हणजे मी जेव्हा पॅनल ऑपरेशनला येतो आणि अशा वेळेला कोणी आला नाही तर तो एक आणि त्याच्यावरचा कसा अभ्यास केलेला असतो त्यामुळे तो प्रोग्राम चांगला होतो. अशा याने ऐन वेळेला स्पॉन्टेनियस डिसिजन घ्यायला लागतात. बरेच वेळा पॅनलमध्ये काहीतरी टेक्निकल डिफिकल्टीज येतात, त्यावेळेला तुम्ही काय करू शकाल, कुठनं काय ऑपरेट करू शकाल. त्याचबरोबर प्रेझेंटर दिग्गज असेल, पॅनल ऑपरेटर सुद्धा तेवढाच दिग्गज पाहिजे. कारण कसं होतं, दिग्गज प्रेझेंटरला पॅनल ऑपरेशन जर का चुकीचं व्हायला लागलं त्यांना लगेच जाणवतं आणि नाही त्यांच्या नजरेतनच आपल्याला कळतं की अरे मी अपसेट केलं ह्यांना आणि इट्स नॉट गुड थिंग. आणि त्याचबरोबर ज्या वेळेला नवीन प्रेझेंटर असतात त्यावेळेला ते नर्वस असतात. बरेच नवीन प्रेझेंटर्सचं असं असतं की अरे मी 10 फुलस्केप लिहून आणल्यात, इट मस्ट बी प्लेंटी ऑफ टाईम की 1/2 तासाचा 35 मिनिटाचा पण 10 फुलस्केप तुम्ही जेव्हा वाचता त्यावेळेला हार्डली 7 ते 8 मिनिटात कम्प्लीट होतात आणि कितीही गाणी टाकायचा प्रयत्न केला तरी होत नाही. आणि असे किस्से अनेक झाले. आणि एक किस्सा गमतीशीर असा की एक कपल आलं होतं, तर त्या वहिनी प्रोग्राम सादर करणार होत्या, त्याही नवीन होत्या. त्यांनी सांगितलं असंच मी 10-12 पानं लिहून आणलेत आणि 11:35 प्रोग्राम, इव्हन 11:30 प्रोग्राम त्यांचा संपला, त्यांच्याकडे विषयच नाही. आणि त्यांचे मिस्टर असे राखाऊ का गिळू बघत होते त्यांच्याकडे, त्यामुळे त्याच्यात ऍडेड टेन्शन. ही स्टार्टेड क्राईंग आणि यू हॅव टू त्यांना कसं शांत करायचं, कॉन्फिडन्स कसा द्यायचा, हे पॅनल ऑपरेटरचं सुद्धा काम असतं. तुम्ही बोलून कार्यक्रमाच्या सुरुवातीला आधी किती त्यांची तयारी आहे प्रोग्रॅमची हे बघायचं
थोडं. हा
आणि अंदाज येतोच तुम्हाला, काही वर्ष तुम्ही पॅनल ऑपरेटर झाल्यानंतर अंदाज येतो की समोरचा किती पाण्यात आहे, आणि अंदाज बांधून मग तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. एक असा प्रसंग होता की मराठी कट्ट्याचाच गणपतीच्या आधी एक इंटरव्ह्यू होता आणि आम्ही आलो आणि हळली एक इंटरव्ह्यूला सुरुवात झाली आणि इथं फायर अलार्म चालू झाला. आणि फायर अलार्म चालू झाल्यास सगळीकडनं त्यांनी सांगितलं की, आणि दॅट वॉज द फर्स्ट टाइम आय थिंक ओनली वन्स दॅट हॅपन, आणि सगळ्यांना हाकललं इथनं, त्यामुळे गाणी लावली आणि आम्ही आपले त्या फायर स्टेअरनी, कारण लिफ्ट वापरायचे नाहीत, खाली जाऊन उभे राहिलो. मग फायर ब्रिगेड आली, त्यांनी चेक केलं, पण तोपर्यंत टाइम संपला होता प्रोग्रामचा.
चॅलेंजिंग टाइम
खूपच. बरं, आपल्याला आता अजूनही थोडा वेळ आहे. आकाशवाणी सिडनी भविष्यामध्ये कुठं बघताय?
भविष्यामध्ये निश्चितच जी वाटचाल चालली आकाशवाणीची, ज्या पद्धतीने आपण टेक्नॉलॉजीच्या निमित्ताने किंवा आपण ते आपला ॲप ओपन आपलं सुरू
केलं झालं,
म्हणजे आपण वेळेनुसारच आपण बदलतोय स्वतःला, त्याच्यामुळे पुढे पण चांगले दिवस असणार आहे. आणि आता ही पुढचं जनरेशन जे ते सगळे खंदे फलंदाज आहे, त्याच्यामुळे आय हॅव नो डाऊट की हा प्रवास असाच निरंतर पुढे सुरू राहील. आणि शक्य आपण सगळे आहोतच मदतीला, काय लागले कुठे काय,
नक्कीच नक्कीच प्रश्न.
पुढचं जनरेशन नक्की काळजी घेईल,
अगदी मुद्दाच नाही.
शरद, तू सुरुवातीलाच म्हणालास म्हणजे 25वं वर्ष हे, आणि 25 वर्षापूर्वी तुम्ही ज्या सुरुवातीच्या मंडळींनी डॉक्टर सावरेकरांच्या ह्याच्या खाली त्यांनी हे केलं, सुरुवात केली, आणि तुम्ही सगळ्यांनी जे हे रोप लावलेलं आहे ते आम्ही त्याचं वटवृक्ष आता झालेलं आहे, आणि त्याच्यात आमच्यासारख्या काही बऱ्याच लोकांचा खारीचा हा वाटा आहे असं मी समजतो,
भरपूर मोठा वाटा.
आणि तसंच प्रत्येकाला ती भावना यावी. तुम्ही पॅनल ऑपरेशन करा, प्रोग्राम करा, कमिटीवर या, ज्या पद्धतीने तुम्हाला करता येईल, किंवा आता हे जे आकाशवाणीचा 25वा वर्षाचा कार्यक्रम आहे ह्याच्यात अनेक व्हॉलंटियर्स असणार, स्वयंसेवक असणार, असे प्रत्येकाने काही त्यांना ज्याच्यात जे जमेल ते आणि जे आवडीचं आहे, कारण आवड असली तर तुम्ही येणार, आवड असलेल्याच ठिकाणी तुम्ही जाता, नाही तर मग तुम्ही एक्सक्यूज शोधत बसता आज न जाण्याचं. तर तसं भविष्य अगदी उज्ज्वल आहे आणि ते तसंच राहो ही सदिच्छा.
उत्तम, छान. पराग,
नाही जसं भूषण म्हणाला तसं जुन्या लोकांनी हे प्रोग्राम चालू केलं, आकाशवाणी चालू केली, व्हेरी नाईस इनिशिएटिव्ह, आणि पुढे बऱ्याच लोकांनी तो कंटिन्यू केला त्यांच्या त्यांच्या परीने. आता नवीन जनरेशन येते, नवीन उपक्रम येऊ घातलेत, आणि प्रत्येकाच्या नवीन आयडियाज असतातच त्याच्यामध्ये. कधी म्हणजे असं जेव्हा गेट टुगेदर होईल त्यावेळेला डेफिनेटली आमचा एक्सपिरियन्स आम्ही शेअर करूच,
अगदी.
आणि नवीन टीमला ऑल द बेस्ट आणि धन्यवाद.
आम्ही तुमच्याकडे बघूनच इकडे आलो ना. असं
अरे
एक्झॅक्टली एक्झॅक्टली,
तुम्ही आहात, डॉक्टर आहेत, विजय आहे, दीपक आहे, हे बाकीचे मंडळी जयंत वगैरे, आता सदानंद केळकर, हे सगळ्यांकडे बघितल्यावर आम्हाला जरा बरं वाटलं. आणि
भरपूर रोल मॉडेल्स आहेत, लोकांना फॉलो करून,
अरुणोदय गांगल जे आहेत,
येस, खूप गप्पा मारायच्या आहेत, विषयही भरपूर आहे, परंतु आता घड्याळ फक्त मी बघतोय त्यामुळे मी इथंच थांबतोय. पण तुम्ही वेळात वेळ काढून इथं मुद्दाम आलात, म्हणजे आज मंगळवार रात्र पावसाचे दिवस आहेत सध्या, पण तुम्ही आपला वेळ दिलात याबद्दल खरोखरच मनपूर्वक धन्यवाद. आणि आकाशवाणी सिडनीला जेव्हा सहकार्याची गरज असेल तेव्हा नक्कीच तुम्ही हाक मारणार आणि तुम्ही असणार.
आणि तुम्ही ही सिरीज सुरू केल्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद. त्यानिमित्ताने आम्हाला बोलायला जरा चान्स तरी मिळाला.
तो घ्यायला भरपूर लोक यायला. धन्यवाद आणि नमस्कार.
धन्यवाद, धन्यवाद. आजचे आपले प्रायोजक बघूया.
कोणीतरी अशी पटापट गम्मत आम्हा सांगेल का, या टाकी खाली दडलंय का, या बरणी मागे हलतय काय मंडळ.
संध्याकाळी आपल्या घरात अनेक जीव जंतू आणि कीटक वावरत असतात. घरातल्या बॅकयार्डमधल्या पाण्याच्या टाकीखालचे स्पायडर्स असोत, टर्माइट असोत किंवा स्वयंपाकघरातल्या लोणच्याच्या बर्नीमागचे कॉकरोचेस, यांचा नायनाट करण्यासाठी अगदी भरवशाचा उपाय म्हणजे सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. जनरल पेस्ट कंट्रोल, प्री परचेस पेस्ट अँड बिल्डिंग इन्स्पेक्शन, टर्माइट इन्स्पेक्शन, ट्रीटमेंट्स अँड केमिकल टॉपअप, डोमेस्टिक अँड कमर्शियल ट्रीटमेंट करता आजच संपर्क करा सर्जेराव पाटील आणि त्यांच्या टीमला. फोन नंबर आहे 0430-583-588, 0430-583-588. आणि आता सांगा कुठे आहेत ते उपद्रवी कीटक?
सांगा मंडळी, सांगा सांगा.
या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
पण कसं?
आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707, ईमेल info@ayk.com.au.
आपल्या सर्व प्रॉपर्टी सेल अँड परचेस, बिझनेस सेल अँड परचेस, कमर्शियल लीज आणि अशा सर्व कन्व्हेयन्सिंग संदर्भातील योग्य सल्ला व मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा सिद्धिक कन्व्हेयन्सिंगच्या सौ शिवानी लाड यांना. त्यांचा मोबाईल नंबर आहे 0406-333-121.
आजच्या कार्यक्रमाचे संयोजक होते श्रीहरी वेळला यांना मनपूर्वक धन्यवाद. आजच्या कार्यक्रमात आपल्याबरोबर होते भूषण मुलेरकर, हेमचंद्र सूर्यवंशी, पराग रानडे यांच्यासह मी शरद कानिटकर आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया आकाशवाणी सिडनी 98.5 MHz रेडिओ 2 OOO या केंद्रावर रविवारी सकाळी 11 वाजता. नमस्कार.